कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी शशांक शेंडे. तुम्ही ऐकताय माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मी कलाकार श्रुती आणि माझ्या समोर एक अशी ऍक्टर, मी ज्यांना नेहमीच म्हणते की तुमच्या डोळ्यातूनच खूप काही बोलून जाता तुम्ही, तुम्हाला डायलॉग्सची गरजच लागत नाही. अतिशय उत्कृष्ट कमालीचे ऍक्टर आणि आता सरप्राइझिंगली मला कळलं की ही इज ऑल्सो अ व्हेरी गुड डान्सर. मी बोलते आहे शशांक शेंडे यांच्याबद्दल.
काहीतरी सांगू नको डान्सर वगैरे.
अरे
नाही, मी तुला सांग, आमचा जो हे ना डान्स डिरेक्टर होता ना त्याला विचारतो, बिचारा हरला होता, मला डान्स शिकून शिकून हरला होता.
मस्का या फिल्म बद्दल मी बोलते आणि मस्का फिल्मच्या टायटल ट्रॅक मध्ये तुम्ही एक तर तुमचा लुक, टी शर्ट आणि यो आणि असे ग्लेअर्स आणि टोपी वगैरे घालून फुल, हा
गोल्डन शूज होते, गोल्डन शूज घातले.
पण कधीतरी असं करायला मिळावं असं म्हणतात
वाटतं ना, खरंच मजा वाटते कधीतरी का असं करायला जर मिळालं ना तर मजा वाटते. आणि आपण आपल्यालाच एक्सप्लोर करून बघतो ना, नाचता येत आहे का नाही येत आहे का, कितपत शाबी दिसतंय आपण जेव्हा लोकांना नावं ठेवतो तेव्हा.
पण मग बायको काय म्हणाली, बायकोने बघितली फिल्म तेव्हा म्हणाली आहो मी तुम्हाला नाचवत नाही पण तुम्हाला नाचवलं.
नाही नाचवलं म्हटलं, माझ्या बायकोपेक्षा पोरांना जास्त आवडलं, बाबा तुला नाचता येतंय असं त्यांना.
बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री असो, सगळीकडेच तुमचा अभिनय तुम्ही यु नो प्रूव्ह केलाय की तुम्ही किती उत्तम ऍक्टर आहात आणि आम्ही त्यासाठी तुमचे खूप मोठे फॅन्स आहोत. पण मला सांगा की मी तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा बघितलं होतं ना, मला असं वाटलं बापरे पहिल्या भेटीत की नको बाबा माणूस जरा शिष्ट असेल, कसं बोलायचं ह्यांच्याशी वगैरे. पण तुम्ही फारच नारळ निघाला, तो वरतून दिसता पण आतून असं काहीच नाही. सो तुमचा स्वभाव मुळात आईवर गेलाय, वडिलांवर गेलाय, तुमचा जन्म कधी झालाय?
माझा टेंभुर्णीमधला जन्म आहे, माझा 1970 सालातला जन्म आहे. टेंभुर्णी म्हणजे माझं गाव आहे. आणि मग वडील ॲग्रिकल्चरला सर्व्हिसला होते, बदल्या होत राहायच्या त्यांच्या, मग काही दिवस ते कोल्हापूरला होते. पण माझं जे मला बालपण आठवतं ते सगळं पुण्यातलं आठवतं. आणि 10वीपर्यंत पुण्यात काढल्यानंतर मार्क कमी पडल्यामुळे मग मला नगरला पाठवलं लोकांनी, घरच्यांनी. आई हाऊस वाईफ होती आणि माळीनगर नावाचं गाव होतं तिचं, माझ्या शेजारचंच गाव होतं. माझी आई गेली 4-5 वर्ष झाली असतील आता. पण तिच्याकडची फॅमिली जी होती ती पूर्ण एज्युकेटेड फॅमिली होती. तसं आमच्या इकडे शेंड्यांकडचं जे होतं तसं वडील सगळ्यात जास्त शिकलेले, म्हणजे अजूनही तेच सगळ्यात जास्त शिकलेले आहे.
आणि मला सांगा टेंभुर्णी सारख्या यु नो ठिकाणी तुमचा जन्म झाला, त्या ठिकाणी आय एम शुअर की ते शेणाने सारवलेलं यु नो अंगण आठवतं, किंवा त्या काळात काही अशी कुंपण असायची फार तर कंपाऊंड पण नसायची. तर तुमचं घर कसं होतं, तुम्हाला भाऊ बहीण किती आहेत?
मला एक धाकटा भाऊ आहे, एक मोठी बहीण आहे. बहीण शिक्षिका आहे आणि भावाचं एनजीओ आहे स्वतःचं, उर्मी नावाचा ग्रुप आहे त्याचा. त्याच्यामार्फत तो बऱ्यापैकी पुण्याच्या आसपासच्या शाळांमध्ये काम करत असतो, तो शाळांना कम्प्युटर्स देणे, मुलींसाठी पण बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आमच्या इथं काम केलं जातं. घरचाच ट्रस्ट आहे तो आमचा, उर्मी नावाचा ट्रस्ट आहे. आणि आता घराचं जर म्हणशील ना तर टेंभुर्णीला आमचं पिढीजात घर होतं, ते माळवदाचं घर म्हणतात त्याला. सारवलेलं असायचं, दररोज सकाळी पोतेरा केला जायचा, तो पोतेरा व्हायचा, मग चुलीची पूजा केली जायची आणि मग त्याच्यानंतर मग तो अग्नी पेटवला जायचा. आणि एक्झॅक्टली ऑपोजिट जे होतं ते माळीनगर म्हणजे आईचं गाव, त्यांच्या इथे माळीनगर म्हणजे पुण्याची प्रतिकृती आहे तिथे. म्हणजे तिथे 1932 सालात लॉन टेनिसचं कोर्ट होतं, तिथे स्विमिंग टँक आहेत, तिथे जर बघितलंस तर 1.5 एकरात लोकांची घरं आहेत आणि पुण्याशी वेल कनेक्टेड आहेत. तिथली शाळा ही सोलापूर जिल्ह्यातली 1 नंबरची शाळा होती. तिथे तिथली लोक बोर्डामध्ये यायची. मला लहानपणचं आठवतंय माळीनगरला आहे ना, आजोबांच्या इथे ऑलमोस्ट 15-1 जोड्या बैल असायची. बागायतदार गाव होतं, मोठंसं मोठं गाव होतं. घरी मोर होते, कासव होती, विविध पद्धतीची कुत्री घरी होती. रशियन डेलिगेट्स यायचे, बाहेरची लोक यायची तिथे, काय काय प्राणी आहेत काय काय नाही बघायला. त्यामुळे तिकडे आईच्याकडच्या इकडचं जे माझं बालपण होतं ते फारच समृद्ध होतं त्यावेळेस.
मला सांगा की तुम्हाला एक बहीण एक भाऊ तुम्ही जसं सांगितलं, सो तुमची काय धमाल मस्ती असायची?
आम्हाला भावा बहिणीमध्ये तसं फारसं बॉन्डिंग नव्हतं त्यावेळेला, म्हणजे मला आता असं वाटतं.
किती वर्षांचा फरक आहे सर?
बहीण 2 वर्षांनी मोठी आहे, भाऊ 2 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा. तर फारसं कारण मी तुला सांगतो काय ना, आम्ही राहायचो चाळीत पुण्यामध्ये आणि तिथे माझ्या वयाची 16 जण होती. 16 बहिणीच्या वयाची तिच्या एक 8-10 जण होती, भावाच्या वयाची त्याची एक 8-10 जण होती. त्यामुळे प्रत्येकाचे आपापले ग्रुप हे सेपरेट झालेले होते. जेव्हा प्रत्येक जण सेपरेट व्हायला लागला त्याच्यानंतर आमच्यामध्ये बॉन्डिंग जास्त झाले.
बरं,
नंतर मग तिचं लग्न झालं, भावाचं लग्न झालं, माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर आमचं असं लक्ष झालं की आपल्यामध्ये बॉन्डिंग बऱ्यापैकी आहे, स्ट्रॉंग बॉन्डिंग आहेत. मी जर सकाळी समजा बहिणीला फोन केला कधी, आज मग 1-2-3 दिवसानंतर फोन केला, हा काय गं काय चाललं, तर ती आवाजावरनं मला सांगते काय रे सर्दी झाली का, झोपला नाहीस का रात्री, प्रवासात आहेस का? मी म्हटलं नाही, जरा असं असं आता तब्येत सांभाळा जरा असं. ही तिला आवाजावर ना, तिला मी म्हटलं आता ती एवढे ते बॉन्डिंग झालं. सेम भावाचं पण आहे, भाऊ आवाज ओळखला तरी तू सांगतो काय झालंय रे, काय प्रॉब्लेम असेल तर फोन करा. आणि आम्ही आता तसं वर्षभरातून एकदा कधीतरी, गेले 4-1 वर्ष माझ्या आईची खूप इच्छा होती की आम्ही सगळ्यांनी असं गेट टुगेदर सारखं करावं, त्याच्यानंतर कुठेतरी फिरायला जावं, तर ती असताना ह्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत आणि ती नसल्यानंतर आता त्या गोष्टी शक्य होतात. त्यामुळे दरवर्षी 1 आठवडाभर आम्ही कुठेतरी जातो, लांब कुठेतरी फिरायला जातो. त्यामुळे ते फॅमिली बॉन्डिंग आता ते जास्त घट्ट आहे असं मला वाटतं लहानपणापेक्षा.